श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज मानव शांतीच्या शोधात भटकत आहे. या संत समागमामध्ये शांती मिळेल का? त्या आश्रमात स्वामी साधूंच्या आशीर्वादाने शांती मिळेल? शांती यज्ञ करून, जाणकाराकडून वास्तू शांती करून शांती मिळेल का? अशा अनेक प्रश्नांनी माणूस घेरलाय. पण आमच्या या कार्यक्रमाद्वारे आम्ही आपल्याला मदत करीत आहोत शाश्वत शांतीच्या मार्गाने कसं जावं याबद्दल. सुरुवातीला ऐकूया एक भक्तिगीत आणि त्यानंतर आपल्याला बायबल मधील इफिसकरस पत्र या पुस्तकाची ओळख करून देत आहेत सौ रोषना पीटर या.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र जिवंत परमेश्वर पित्या, तुझी स्तुती करीत तुझ्या नावाला शतशः धन्यवाद देत आम्ही तुझ्या समक्ष येत आहोत. आमची परिस्थिती तुला ठाऊक आहे, तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही प्रभू. परंतु आम्ही किती मूर्ख आहोत की आम्ही नेहमी ह्याच प्रयत्नात असतो की आमच्या जीवनातील गुप्त गोष्टी कोणाला कळू नयेत, कोणाला त्याविषयी माहीत असू नये. परंतु तू सर्व काही जाणणारा परमेश्वर आहेस, आम्ही तुझ्यापासून काहीच लपवू शकत नाही. आज आमच्या परिस्थितीनुसार आमच्यावर कृपा कर प्रभू, आम्हाला स्पर्श कर, आमच्या शारीरिक मानसिक आणि आत्मिक गरजा भागेव, जे शरीराने दुर्बळ आहेत त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे, आपल्या सामर्थ्याने भरपूर कर. आजच्या वचनाच्याद्वारे सर्वांशी तू बोल, सर्वांच्या जीवनामध्ये कार्य कर. हे वचन ऐकत असताना तूच आमचं मार्गदर्शन कर. सर्व लहान थोर श्रोत्यांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहे, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, आज आम्ही इफिसकरास पत्र ह्याच्या चौथ्या अध्यायाच्या 14 वचनापासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. पॉल 14व्या वचनात म्हणतो, चौथा अध्याय 14वे वचन, यासाठी की आपण ह्यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवण रुपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. ह्या ठिकाणी आम्ही यापुढे बाळासमान असू नये असे तो म्हणतो. आमच्यासमोर मर्यादा असायला हव्यात. रडणाऱ्या मुलासारखे आम्ही इकडे तिकडे पळायला नको. तुम्हाला आठवतच असेल की पौलाने करिंथेतील मंडळी सांगितले की ते दैहिक आहेत आणि ते ख्रिस्तामध्ये बालकाप्रमाणे असून ते लाजीरवाणे असे आहेत. मूल जन्माला आल्यानंतर त्याची वाढ होणे आवश्यक आहे. वाढ झाली नाही तर त्या बाळात काहीतरी व्यंग आहे हे स्पष्ट होते. बऱ्याचदा लोक खुरट्या वाढीच्या मुलांकडे सहानुभूतीने न पाहता थट्टेच्या नजरेने पाहतात. तसेच विश्वासणारे जर त्यांच्या ख्रिस्तामधील नवीन जन्मानंतर देवाच्या वचनात व विश्वासात वाढले नाहीत, त्यांची आत्मिक वाढ त्यांच्या वर्तनातून दिसून आली नाही, तर तेही त्या व्यंग असलेल्या मुलांप्रमाणे दिसतात. मुलांमध्ये शारीरिक किंवा मानसिक व्यंग असण्याची कारणे बाह्य असतात. ते स्वतः त्या व्यंगाला जबाबदार नसतात. परंतु विश्वासणाऱ्यांची जर आत्मिक वाढ होत नसेल तर मी म्हणेन की त्या व्यंगाचे कारण त्यांच्या स्वतःमध्ये आहे. ते स्वतः त्याला जबाबदार आहेत. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की कोणी झाडाच्या मुळांना पाणी कुठे सापडेल हे बसून शिकवते काय? किंवा अंधाऱ्या ठिकाणी रोपल्या गेलेल्या झाडाच्या फांद्यांना सूर्यप्रकाश कुठे शोधावा हे शिकवते काय? तुम्ही व मी आम्हा विश्वासणाऱ्यांची आत्मिक वाढ नियमित होणे आमच्यासाठी अगत्याचे आहे, नाहीतर आम्ही आत्मिकरित्या सौंदर्यशाली होऊ शकणार नाही. पॉल पुढे आम्हाला सांगतो की आम्ही उपदेशरूपी प्रत्येक वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. लक्षात घ्या श्रोत्यानो, की पॉल या ठिकाणी अनेक रूपके एकत्र आणीत आहे. विश्वासणारे जर बाळकाप्रमाणेच राहिले तर त्यात काय धोका आहे तो स्पष्ट करण्याचा प्रयत्न पॉल करीत आहे. उदाहरणार्थ, लहान मुलाला तुम्ही वैमानिकाच्या जागेवर बसून विमान चालवायला लावू शकत नाही. आमची लहान मुले हुशार असतील पण ती विमान चालविण्याइतकी हुशार नाहीत. आम्ही त्यांना तसे करण्याची परवानगी देऊ शकत नाही. तसे केले तर विमान कोसळेल. लहान मुलांना जहाजाचा ताबाही आम्ही देऊ शकत नाही. तसे केले तर समुद्राच्या लाटांनी ते जहाज हेलकावे खात राहील व त्याला दिशा राहणार नाही. ते निराश होतील व समुद्राचा त्यांना कंटाळा येईल. ते मार्गभ्रष्ट होतील. हे तर देवाच्या लेकराचे भयंकर भवितव्य होऊ शकते. श्रोत्यानो, आम्ही कोणत्याही शिकवणीच्या वाऱ्यांनी हेलकावे खाणारे होऊ नये. जर आम्हाला पवित्र शास्त्र त्यातील ख्रिस्ती विश्वासाचे सिद्धांत नीट ठाऊक असतील तर ख्रिस्तविरोधी संप्रदायाच्या शिकवणीने आम्ही भरकटले जाणार नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की जर आमचा विश्वास भक्कम, मजबूत, सुयोग्य अशा सिद्धांताच्या पायावर उभा असेल तर आम्ही कोणत्याही शिकवणीच्या वाऱ्याने हेलकावे खाणार नाही. त्यासाठी आम्हाला पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. पॉल असेही म्हणतो की आम्ही मनुष्यांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने उपदेशरूपी प्रत्येक वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. येथे पौलाने पुन्हा रूपक बदलले आहे. जर आपण लहान मुलांना जुगाऱ्याच्या अड्ड्यावर पाठवले तर काय होईल? तिथले जुगारी आमच्या मुलांना जुगार खेळणे शिकवतील. वाईट चालीच्या लोकांमध्ये आम्ही आमच्या मुलांना कधीच पाठविणार नाही. तुम्ही जरा आजूबाजूला डोळसपणे पाहिले तर तुम्हाला अनेक खोटे, फसवे धर्म व संप्रदाय आढळतील. या संप्रदायांचा मूळ हेतू लोकांची फसवणूक करण्याचा आहे. जर विश्वासणारे म्हणून तुमच्याजवळ ख्रिस्ती प्रौढत्व नसेल तर तुम्ही या संप्रदायाच्या भुलविणाऱ्या रुपांना सहज बळी पडाल व मूळ विश्वासापासून भकत जाल. तुम्हाला कोण काय शिकवत आहे, तुम्ही कोणाच्या कोणत्या मतांनी प्रभावित होत आहात याविषयी जागरूक असा. तुम्हाला माहीत आहे का की बिरुआ येथील म्हणजे नवीन कराराच्या काळातली मंडळी तिला मिळत असलेल्या शिक्षणाविषयी फार जागरूक होती. जेव्हा पॉल व सिला त्यांच्यामध्ये सेवेसाठी गेले तेव्हा त्यांनी काय केले ते आपणाला प्रेषितांची कृत्ये 17:11 वाचायला मिळते. प्रेषितांची कृत्ये 17:11. तेथील लोक थेसलनिकातल्या लोकांपेक्षा मोठ्या मनाचे होते. त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत काय याविषयी ते शास्त्रात प्रतिदिवशी शोध करीत गेले. श्रोत्यांनो, ख्रिस्ती विश्वासात टिकून राहण्यासाठी जगासमोर ख्रिस्ताची एक सुंदर साक्ष बनण्यासाठी तुम्ही देवाच्या वचनामध्ये असे मुळावलेले व रचलेले असावे की मनुष्यांच्या धूर्तपणाने किंवा त्यांच्या भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने तुम्ही भकू नये. पाण्यामध्ये खोल नांगर टाकलेल्या जहाजाप्रमाणे तुम्ही तुमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये असा, जेणेकरून वादळे व वारे पचविण्याचे सामर्थ्य तुम्हाला प्राप्त होईल, असेच पॉल या वचनातून सांगत आहे. ख्रिस्ताने वेगवेगळी कृपादाने असलेले सेवक मंडळीला यासाठी दिले आहेत की त्यांच्याद्वारे विश्वासणाऱ्यांची बालपणापासून प्रौढत्वाकडे प्रगती व्हावी. शिक्षकांची भूमिका बालरोग तज्ज्ञांची असायला हवी. मला वाटतं की माझे प्राथमिक काम बालरोग तज्ज्ञाचे आहे, प्रसूतीविषयक तज्ज्ञाचे नाही. तो तज्ज्ञ बाळाचा जन्म व्हायला मदत करतो व त्याला रात्री अपरात्रीही या सेवेसाठी सज्ज रहावे लागते. त्याला अनेक रात्री या कामात घालवाव्या लागतात, पण एकदा ते बाळ जन्माला आले की त्याचे काम संपते. मग तो ते बालरोग तज्ज्ञाकडे सोपवितो आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची तरतूद करण्याचे काम बालरोग तज्ज्ञाचे असते. मी माझ्या सेवेमध्ये आधी बालरोग तज्ज्ञ आहे, मग प्रसूतीविषयक तज्ज्ञ. मला वाटतं की माझे पाचारण तेच आहे, म्हणजे विश्वासणाऱ्यांना देवाचे वचन त्यांची वाढ होण्याकरिता शिकवावे. आता पॉल पुढे काय म्हणतो ते आपण इफिसकरास पत्र 4:15-16 या वचनांमध्ये वाचूया. तो म्हणतो, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. विश्वासणाऱ्यांनी बालकासारखे असू नये, तर त्यांनी प्रीतीने सत्याला धरून मस्तक जो ख्रिस्त त्याच्या परिमाणाने सर्व प्रकारे वाढावे. विश्वासणाऱ्यांनी प्रीतीने सत्याला धरून चालावे, म्हणजे त्याने सत्यावर प्रीती करावी, सत्याने जगावे आणि सत्य सांगावे. ख्रिस्त हे सत्य आहे आणि ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन ख्रिस्ताच्या दिशेने केंद्रित झालेले असायला हवे. ख्रिस्त त्याचे होका यंत्र आणि त्याचा गुरुत्व मध्यबिंदू असायला हवा. पॉल म्हणतो, मस्तक जो ख्रिस्त त्याचपासून अवघ्या शरीराची पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे जुळवणूक व जमवाजमव होते. विश्वासणाऱ्यांच्या समूहाची तुलना शरीराबरोबर करण्यात आली आहे व त्याला ख्रिस्ताचे शरीर असे म्हणण्यात आले आहे. शरीर मस्तकाकडून फक्त आज्ञा स्वीकारित नाही तर आत्मिक खाद्य देखील मिळवते. यामुळे सौख्य निर्माण होते, कारण प्रत्येक अवयवाला जसे मस्तकापासून आत्मिक अन्न मिळते तसा प्रत्येक अवयव आपापले काम करतो. तसेच शरीराला एक आंतरिक सामर्थ्य असते की ज्यामुळे त्याचे नवीकरण होते. तसेच आत्मिक शरीराने प्रीतीने स्वतःचे नवीकरण करायला हवे. आता आपण नवीन व्यक्तीवरची बंधने कोणती आहेत ते पाहणार आहोत. इफिसकरास पत्र 4:17-19 वचने पॉल लिहितो, म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चित अर्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. ते कोडगे झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातूरपणास वाहून घेतले आहे. श्रोत्यांनो, आतापर्यंत आपण नवीन व्यक्तीचे प्रदर्शन, त्याच्या मर्यादा पाहिल्यात. आता त्याच्यावरची बंधने आपण पाहणार आहोत. विश्वासणाऱ्याच्या जीवनाची एक नकारात्मक बाजू आहे व मला वाटतं की ती पाहणे महत्वाचे आहे. त्यावर फारसा भर दिला जात नाही. आजकाल लोक नवीन नीतीविषयी बोलतात, परंतु ती दुसरे काही नसून पापच आहे. ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य आहे तरीही ते पाप करण्याचा परवाना नाही. लोक जी नीतीबंधने लादतात त्यापेक्षा नवीन व्यक्तीवरील पवित्र शास्त्रीय बंधने वेगळी आहेत. उदाहरणार्थ काही लोक असे म्हणतात की स्त्रियांनी मेकअप करू नये. आपल्या देशात अजूनही असे लोक आहेत की ते विश्वासणाऱ्या स्त्रियांच्या आत्मिक जीवनाचा न्याय त्यांच्या मेकअप करण्या न करण्यावरून ठरवतात. काही तरुण मुलींनी आपले केस पिंजारले व अजिबात मेकअप केले नाही तर आपण फार आत्मिक आहोत असे त्यांना वाटते, पण त्यांच्या अशा वागण्याने त्या खरंच विचित्र दिसतात. विश्वासणाऱ्यांनी त्यांच्याजवळ जे आहे त्याचा योग्य उपयोग करायला हवा, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांनी चेहऱ्याची रंगरंगोटी करून विचित्र दिसावे. मेकअप न करणे ही गोष्ट पवित्र शास्त्रातील नाही, तर ती एक मानवनिर्मित बंधन आहे. नवीन व्यक्तीवर देवाने जी बंधने घातली आहेत ती पवित्र शास्त्राच्या नकारात्मक वचनांमध्ये सापडतात. आम्ही सकारात्मक विचाराच्या सामर्थ्यावर फार भर देतो, पण मला वाटतं की आम्हाला नकारात्मक विचारांचीही गरज आहे. तुम्हाला आठवतं का की एदेन बागेतली देवाची आज्ञा नकारात्मक होती? उत्पत्तीचे पुस्तक 2:17 वचन सांगतं, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू हमखास मरशील. त्यानंतर 10 आज्ञा आठवा. त्या नकारात्मक आहेत परंतु फार चांगल्या आहेत. येथे इफिसकरासपत्र याच्या 4 अध्यायातील आताच वाचलेल्या वचनांमध्ये देवाच्या लेकरांकरिता काही नकारात्मक विचार काही मर्यादा देण्यात आल्या आहेत. विदेशांप्रमाणे आम्ही चालू नये असे आम्हाला सांगण्यात आले आहे. ही नकारात्मक बाजू आहे. या सर्व वचनांचे स्पष्टीकरण अतिशय व्यावहारिक आहे. आमच्या दैनंदिन जीवनाशी व आजूबाजूच्या जगाशी संबंधित आहे. आजच्या अपराधांमध्ये हरवलेल्या मनुष्याचे हे एक स्पष्ट चित्र आहे. पौलाने विदेशांच्या वर्तनाची 4 अंगे वर्णन केलेली आहेत. या चित्रावरून हरवलेल्या मनुष्याच्या जीवनाची निव्वळ निरर्थकता आणि वेडसर हेतू स्पष्ट होतो. पॉल हे लोक आपल्या मनाच्या भ्रष्टतेत चालत आहेत असे म्हणत आहे, म्हणजे पापामध्ये समाधान आहे अशा वृथा भ्रमामध्ये हे लोक राहत आहेत. आज लाखो लोक अशा प्रकारचे जीवन जगत आहेत. पैसा आहे तर सुख आहे असे म्हणणारे अनेक लोक कुमार्गाने पैसा कमवतात, त्यात काही गैर आहे असे त्यांना वाटत नाही. त्या अनैतिकतेच्या पापातच जीवनाचे सार्थक आहे असा त्यांचा भ्रम असतो. आजच्या ज्या तरुण तरुणींनी अनैतिक जीवनाचा मार्ग अवलंबिला आहे त्यांच्याविषयी मला फार दुःख होते. मला एका अविवाहित मुलीने सांगितले की तिने 2 गर्भपात करून घेतला. कसले हे जीवन आहे! विवाहापूर्वीच लैंगिक सुख अनुभवणे हे तर पाप आहेच, पण गर्भपात करणे ही पाप आहे. ते कृत्य खुनाप्रमाणेच भयंकर आहे. परमेश्वराने त्याच्या लेकरांसाठी असल्या जीवनाची योजना बनवली नाही. आईवडिलांचे प्रेम घरात मिळत नाही म्हणून नशेबाजीत सुख शोधणे, पत्नीचे प्रेम मिळत नाही म्हणून दारूबाजी करणे, कुमार्गाने पैसा कमवून रंगेल जीवन जगण्यात सुख शोधणे, विवाह बाह्य संबंध सुखाचे मानणे हे सर्व भ्रष्टतेचे मार्ग आहेत. हे देवहीन लोकांनी आपल्या मनाच्या भ्रष्टतेने शोधून काढलेले क्षणभंगूर सुखाचे मार्ग आहेत. मिश्रित दारू पिणे, त्यात आनंद मानणे हा एक भ्रम आहे. या सर्व गोष्टी त्या करणाऱ्यांवर बरोबर उलटतात. ते या लोकांवर सूड उगवल्याशिवाय राहत नाहीत. एक दारूच्या नशेच्या अधीन झालेली बाई आमचे कार्यक्रम ऐकू लागली आहे. आता दारूच्या व्यसनावर विजय मिळविण्यासाठी तिची धडपड चालू आहे. ती म्हणते, बापरे, दारू पिणे, मिश्रित दारू पिणे किती प्रतिष्ठेचे व विशेष वाटत असे. ही खरोखर शोकजनक परिस्थिती आहे. आज अशा प्रकारचे अनेक लोक ह्या जगात आहेत. पॉल या लोकांविषयी पुढे म्हणतो, ते बुद्धिसंबंधाने अंधकारमय झालेले आहेत. याचा अर्थ असा की पापामध्ये बुडालेल्या हरवलेल्या लोकांना नैतिक मूल्यांचे भान राहिले नाही, आणि आजच्या जगात याच गोष्टीला उत्तेजन दिल्या जात आहे. श्रोत्यानो, लाच लुचपत, विवाह बाह्य संबंध, विवाहापूर्वी अनैतिक संबंध या सर्व गोष्टी आता सर्वसाधारण समजल्या जात आहेत. त्या आजूबाजूला घडताना पाहून फारशा लोकांना नैतिक धक्का बसत नाही. ठीक आहे, चलता आहे असली वृत्ती वाढत आहे. आपण आणि आपला समाज नैतिकदृष्ट्या फार घसरलेला आहे याची कोणी दखल घेईनसे झाले आहे, कारण माणसाची नैतिक दृष्टीही अंधकारमय झाली आहे. दिवसेंदिवस परमेश्वराचे भय नष्ट होऊ लागले आहे व माणसाचा दुष्टपणा अधिक वाढून विकोपास जाऊ लागला आहे. मनोरंजनाच्या नावाखाली क्रौर्य, हिंसा व अश्लीलता यांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचवले जात आहेत, परंतु त्याविषयी जाणीव ठेवून कडक निषेध करणारे कोणी नाही. माणसाच्या नैतिक अधपतनाचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे एड्स रोग आहे. या सर्वांचे कारण हे आहे की मनुष्यांनी ज्ञानाचा प्रारंभ असलेले देवाचे भय सोडून दिले आहे. ते बुद्धिसंबंधाने अंधकारमय झाले आहेत. पॉल म्हणतो की त्यांच्यातील अज्ञान व अंतकरणाचा कठीणपणा यामुळे ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत. ख्रिस्तविरहित मानवजातीचे हे चित्र आहे. आदमाच्या बंडखोरपणाचा वारसा त्याच्या संतानांनी घेतलेला आहे. आजच्या मानवाचे हे किती भयंकर पण सत्य चित्र आहे. त्याला वाटते की तो जगत आहे. एकदा एका माणसाने मला सांगितले की वेळ चांगला घालविण्यासाठी किंवा आनंद मिळविण्यासाठी त्याने आपला आठवडाभराचा पगार एका रात्रीत एका नाईट क्लबमध्ये उधळला. आनंद मिळविण्याचा हा फार महागडा मार्ग आहे. हा माणूस देवाच्या जीवनाला पारखा झाला होता. त्याचा देवाबरोबर काही एक संवाद नव्हता. तो अपराध व पाप यांच्यामध्ये मरून गेलेला होता. असा माणूस देवाशी जोडल्या जाऊ शकणाऱ्या अमूल्य नात्याविषयी अज्ञानी आहे, आणि याचा परिणाम हृदय अधिक कठोर होणे हाच आहे. पॉल पुढे म्हणतो, ते बधिर झाल्यामुळे त्यांनी हावरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातूरपणाच्या स्वाधीन केले. या लोकांच्या अनैतिक वर्तनामुळे ते स्वतः इतके अंधळे झाले आहेत की त्यांना कशाचीही तमा उरली नाही. आपण काही वाईट करीत आहोत याची त्यांना किंचितही टोचणी लागत नाही. असे लोक आज अगणित आहेत. हे लोक भावनाशून्य आहेत, आणि याचा आणखी परिणाम होतो की ते अधिक आणि अधिक कामातूरपणा व अशुद्धता यांच्यामध्ये बुडत चालले आहेत. या दुष्टचक्रामुळे पापामध्ये अधिक बुडण्याची प्रवृत्ती वाढते. आज जर तुम्ही काही पाप केले असेल तर उद्या त्याहीपेक्षा अधिक भयंकर पापात पडायची तुम्हाला इच्छा होते. याचा अर्थ असा की सर्व अशुद्ध कर्मे करण्यासाठी हावरेपणा केला जातो. जे पापात आहेत त्यांचे तेवढ्या पापाने कधीच समाधान होत नाही. त्यांना जणू काही पाप करण्यासाठी मोकळे सोडून देण्यात आले आहे असे वाटते. रोमकरासपत्र पहिला अध्याय यामध्ये म्हटले आहे की देवाने त्यांना मनाच्या कुवासनामध्ये ते असताना अमंगळपणा सोपून दिले आहे. ते याच अर्थाचे आहे. जर तुम्ही असे पापाला मोकळे सोडलेले पापी व्यक्ती आहात तर तुम्ही नैतिक रासाची खालची पातळी सहज गाठू शकता. चौथा अध्याय आणि 20-21 ही वचने सांगतात. चौथा अध्याय 20-21 वचने, परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही. तुम्ही तर त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. या ठिकाणी विदेशांच्या जीवनाशी प्रखर विरोध स्पष्ट केलेला आहे. जर कोणी ख्रिस्ताचे ऐकत नसेल तर ख्रिस्त त्याचा तारक नाही. प्रभू येशू मेंढपाळ आहे व त्याची मेंढरे त्याची वाणी ऐकतात. जर तुम्ही ती ऐकत नाही तर तुम्ही त्याच्या मेंढरांपैकी नाही. विदेशांचा जुना स्वभाव कोण कसा बदलू शकेल? त्यासाठी त्यांनी काय करायला हवे? त्यांनी ख्रिस्ताचे ऐकायला हवे, त्यांनी त्याच्याकडून शिकायला हवे. परंतु जे त्याची मेंढरे नाहीत ते त्याची वाणी ऐकणार नाहीत. श्रोत्यानो, सत्य प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. येशूच्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे कोणी अनुकरण करू शकत नसले तरी त्याचे जीवन हे विश्वासणाऱ्यांसाठी एक उदाहरण आहे. तो मार्गदर्शक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृषुभवर्तमान 8:12 वचनात म्हटले की मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. श्रोत्यानो, त्याच्याविषयी बाप्तिस्मा देणारे योहानाने काय साक्ष दिली ते आपण वाचूया. योहान कृषुभवर्तमान 1:4-9 वचन, तो म्हणतो त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही. आणि 9 वचनात तो म्हणतो, जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. इफिस येथील विश्वासणाऱ्यांना ख्रिस्ताचा प्रकाश प्राप्त झाला होता. त्याच्या प्रकाशात चालणे त्यांनी पत्करले होते व त्यांची आता ख्रिस्ताबरोबर व ख्रिस्तामध्ये सहभागिता होती. येशू ख्रिस्ताचा अगदी जवळचा शिष्य योहान म्हणतो की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकांबरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आता आपण 22-24 वचने वाचूया. ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. श्रोत्यांनो, पॉल म्हणतो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा व देवानुरूप उत्पन्न केलेला नवा मनुष्य धारण करावा. आपण आपले कपडे जसे बदलतो तसे आम्ही आमचा जुना मनुष्य काढून टाकून नवा मनुष्य परिधान करावा. हे जुने मळके वस्त्र काढून टाकून नवीन स्वच्छ वस्त्र परिधान करण्यासारखे आहे. जुना मनुष्य काढून टाकणे व नवीन मनुष्य परिधान करणे स्वतःच्या सामर्थ्याने शक्य नाही. ख्रिस्ताच्या वर्तनाचे अनुकरण करण्याच्या खटपटीनेही शक्य नाही. ख्रिस्ताच्या मृत्यूद्वारे हे विश्वास ठेवणाऱ्या पाप्याकरिता आधीच करण्यात आलेले आहे. श्रोत्यांनो, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपल्या अपराधांकरिता पश्चाताप करतो, पापांची क्षमा मागतो, तेव्हा आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. एक नवीन सृष्टी आम्ही ख्रिस्तामध्ये बनतो.
परमेश्वर पिता आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या वचनानुसार चालण्याकरिता आपल्याला मार्गदर्शन आणि सहाय्य पुरो.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर. पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.